வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹ சாந்தயே குண்டலீகவரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த ஹரி. தத்விதி பிரணிபாதேன பரிப்ரஷ்னேன சேவயா உபதேக்ஷந்தி தே ஜ்ஞானம் ஜ்ஞானினஹா தத்துவதர்ஷினஹா. எக் பிரகாரே யா ஸ்லோகா கர்த்தா மஹுன் அபன் துஸ்ரயா அத்யாயா பசுன் பகவந்தன்சா சகா உபதேஷச் தோட்க்யாத் பஹலா கேலே தோன் ரவிவார் அபன் தே காம் கரத் ஹோதோ. ஹா ஜோ உபதேஷ் ஆஹே யா உபதேஷாச ஸ்வரூப் பரஸ தாத்விக் அசச் ஆஹே. தேச்சமதே சாஸ்திர சர்ச்சா ஆஹே. ஆத்மியாச்சு ஸ்வரூப் பகவந்தன்னி வர்ணன் கருன் சாங்கிட்லா. தேஹ ஹா யேனாரா ஜானாரா அசுன் ஆத்மா ஹா அஜ நித்ய அமர அசா ஆஹே. அஷா பிரகாரே ஆத்மியாச்சு தாத்விக் ஸ்வரூப் ஆனி வஸ்து ஸ்திதி ஜன்ய ஸ்வரூப் அசு பகவந்தன்னி சாங்கிட்லா. தேச்சா ஹேது அசா ஹோதா கி அர்ஜுன் ஜோ தேஹ பாவனே மதே அடகுன் படத் ஹோதா ஆப்தேஷ்டான்சா, त्या ऐवजी देहाच्या बुडाशी देहाच्या अधिष्ठानभूत म्हणून जे खरं स्वरूप आहे ते खरं स्वरूप अर्जुनाने लक्षात घ्यावं असा त्याचा सरळ सरळ हेतू होता. अशा करता की हे स्वरूप जर अर्जुनाच्या लक्षात आलं तर अर्जुन देहाकरता म्हणून शोक करणार नाही, हे मर्त्य आहेत असं समजणार नाही, तसंच मेल्यामुळं आप्तेष्टांचं अत्यंतिक नुकसान होईल अशा प्रकारची अर्जुनाची भीती देखील व्यर्थ ठरेल हा भगवंतांचा मूळ हेतू होता. तसंच या आत्मविषयक गोष्टीचा नीट खुलासा जर अर्जुनाला झाला आणि त्या प्रकारे बोध अर्जुनाला झाला तर अर्जुनाचा मोह कायमचाच नाहीसा होईल. युद्ध कर्मापुरता नव्हे तर कायमचा अर्जुनाचा बोध मोह नाहीसा होईल आणि अर्जुनाला बोधच प्राप्त होईल. कारण जे आप्तेष्टांबद्दल सांगितलं जातं ते अर्जुनालाही लागू होतं. आपणही नित्य अज अमर सनातन असं आहोत हे अर्जुन लक्षात घेईल. हा पहिला भाग झाला. त्याचा दुसरा भाग असा होता की ज्याला हे आत्मविषयक तत्वज्ञान पचलं समजलं नव्हे पचलं ज्याच्या जीवनात ते उतरलं तो देह आहे आणि देह कर्म करणारच या भावनेनी केवळ कर्म करेल आणि कर्तव्यात्मक कर्म करेल. जे फळ मिळतं कर्मापासून ते देह मन बुद्धीला मिळतं असं समजेल. कर्म कधीही टाळणार नाही आणि कर्माचा जो बरा वाईट लेप पापपुण्यात्मक लाभ अलाभात्मक असा तर तो लेप आपल्या स्वतःवर म्हणजे आत्मभावावर लावून घेणार नाही. ही दुसरी गोष्ट. अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नावरून केवळ भगवंतांनी अशा प्रकारे आत्मविषयक तत्वज्ञान ज्याला पचलं आणि त्यामुळं कर्मही करायला जमली अशा महापुरुषाचं चरित्र स्थितप्रज्ञ या संज्ञेखाली भगवंतांनी सांगितलं. ते चरित्र सांगताना देखील भगवंतांचा जो उद्देश होता तो उद्देश एक तर प्राप्त पुरुषाचं वर्णन करून सांगणं हे होतं आणि दुसरं म्हणजे त्यावेळच्या तात्कालिक ज्या अडचणीमध्ये अर्जुन सापडलेला होता ती प्राप्त पुरुषांना येत नाही हेही अर्जुनाला लक्षात आणून देणं असा दुहेरी उद्देश निश्चित होता. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञा तदोच्यते. सर्व कामना ज्याच्या गेलेल्या आहेत मनोगत कामना देखील शिल्लक राहिल्या नाहीत, इंद्रियांच्या ठिकाणीही नाहीत आणि मनोगत देखील नाहीत, जीवभावामध्ये देखील नाहीत आणि आपल्या आत्म्यातच संतुष्ट राहण्याची कला ज्यांनी प्राप्त केली. अर्जुनाला आकर्षण निर्माण व्हावं या स्थितीबद्दल हाही भगवंतांचा हेतू होता. ही तिसरी गोष्ट. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी म्हणून दोन प्रकारच्या निष्ठा आहेत. एक ज्ञाननिष्ठा आहे आणि एक कर्मनिष्ठा आहे असं भगवंतांनी त्याच्या पाठोपाठ सांगितलं. ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. पण हे जरी दोन मार्ग दिसले तरी त्यांचं प्राप्तव्य एकच आहे, ते म्हणजे या स्थित प्रज्ञाच्या स्थितीला जाऊन मिळणं. हे त्याचं प्राप्तव्य आहे, गंतव्य आहे, ध्येय आहे. आणि भगवंतांनी ज्ञानयोगेन सांख्यानाम याच्यावर निरूपण न करता कर्मयोगेन योगिनाम कर्मयोगेन योगिनाम अशा प्रकारे निरूपण करायला सुरुवात केली आणि कर्मयोग काय आहे ते अर्जुनाला सांगितलं. त्याच्यामध्ये कर्म विहित असावं, स्वधर्म कर्मात्मक असावं, यज्ञ भावनेनी केलेलं असावं, इंद्रिय मनासहित आवरून कर्मेंद्रिय मात्र कर्मामध्ये असावीत असं सांगितलं. तसंच ही कर्म परमात्म भावानी करावीत, परमात्म्याला अर्पण करून करावीत, फलाशा टाकून करावीत, ममत्व टाकून करावीत, संगरहित होऊन करावीत, अशी बरीच मोठी जंत्री ही सांगितली. पाचवी गोष्ट म्हणजे कर्मयोग कसा करावा हे सांगितलं. ते सांगितल्यानंतर भगवंतांनी आपल्या स्वतःबद्दल सांगितलं की मी अज असताना जन्म घेतो, अकर्ता असताना कर्म करतो, अशा प्रकारचं माझं दिव्य जन्म आणि दिव्य कर्म म्हणजे बोध ठेवून मी जन्माला येत असल्यामुळं माझा जन्म हा दिव्य असतो आणि कर्म करत असताना मी लिप्त होत नाही म्हणून माझी कर्म ही दिव्यच असतात. जन्म कर्मचने दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः अशा प्रकारे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म माझी जो पाहतो तो ज्ञानाला प्राप्त होतो. देह टाकल्यानंतर परत जन्माला येत नाही असं भगवंतांनी सांगितलं आणि अशा प्रकारची कर्म मी नेहमीच करतो असं भगवंत म्हणाले. देह धारण करून आल्यानंतर देखील मी अशीच कर्म करतो आणि मी देह धारण करून येत नाही तेव्हा परमात्म्याच्या अधिष्ठानावर चाललेली कर्म देखील याच प्रकारची असतात असं भगवंतांनी सांगितलं. त्या तऱ्हेने सृष्टीमध्ये सहज घडलेली ही चातुर्वर्णीय व्यवस्था मी निर्माण केलेली आहे असं भगवंत म्हणाले आणि त्याचा कर्ता मी असताना देखील त्याच्या बंधामध्ये म्हणून मी सापडत नाही असं स्वतःच्या अवतार कर्माचंही रहस्य सांगितलं आणि जेव्हा अवतार चाललेला नसतो तेव्हा देखील जी कर्म आहेत ती भगवत प्रेरितच आहेत, त्या कर्मांमध्ये परमात्मा मुळीच सापडत नाही असं सांगितलं. तस्य कर्तारम अपि माम विद्धि अकर्तारम मी अत्यंत अकर्ता आहे असं तू जाण, मी अव्ययी आहे अशा रीतीने तू कर्म समजून घे. स्वधर्म कर्म कोणत्या भावनेनी करायची हे समजून घे, कोणत्या झोकानी करायची हे तू समजून घे असं भगवंत म्हणाले. तसंच नैष्कर्म्य दशा जी आहे ती नैष्कर्म्य दशा देखील तू समजून घे, तेही समजून घेणं आवश्यक आहे. कारण कर्म ही केवळ कर्माकरता करायची नसून आत्मबोधामध्ये स्थिर राहून कर्म करायची आहेत म्हणून नैष्कर्म्य दशा देखील तू समजून घे आणि कर्म आणि नैष्कर्म्य याच्या मध्ये असणारी साधनात्मक कर्म देखील तू समजून घेणं आवश्यक आहे. आत्मज्ञानाचा उपदेश केला. आत्मज्ञानाच्या अंतर्गत महापुरुष कर्म कशी करतो हे सांगितलं, कर्मयोग सांगितला, मी स्वतः कर्म कशी आचरण करतो हे सांगितलं, म्हणून कर्मयोग आणि नैष्कर्म्य दशा हे समजून घे असं सांगितलं. आणि हे प्राप्त करण्यासाठी मात्र तुला काही विशेष कर्म करावी लागतील, ती विकर्म आहेत, ती विकर्म देखील तू समजून घे. ही विकर्म हे देखील कर्म प्रकारच आहेत पण या विकर्मामुळं म्हणजे साधनात्मक साधनारूपी कर्मांमुळं तू नैष्कर्म्य आत्मबोधाला प्राप्त होशील. कर्म तर सोडायची नाहीयेत पण त्याच्याबरोबर साधनात्मक कर्म देखील करायचेत हे भगवंतांनी सांगितलं. एवढं सांगितल्यानंतर हे सगळंच विवरण अगदी तात्विक झालं. जर नीट हे विवरण पाहिलं तर हे सगळं तात्विक आहे. या जणू बुद्धीला आज्ञा केल्यासारख्या आहेत. तू असं कर, तू तसं कर, तू कर्मफल सोडून दे इतकं सोपं नाहीये. ममत्व सोडून दे आहे सोपं. आत्म्यात राहा आहे सोपं. परमात्म्याला अर्पण करून कर्म कर आहे सोपं. आणि भगवंत अगदी असेच नैष्कर्म्य आत्मबोधात राहून कर्म करतात हे समजलं, मला काय लाभ त्याचा. जेव्हा मी प्रत्येक कर्मामध्ये अडकतो आहे तेव्हा भगवंत अशी कर्म करतात ही माहिती मला मिळून उपयोग काय. भगवंतांचे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म भगवंतांनी सांगितली, समजली मला, म्हणजे बुद्धीला समजली. पण याच्यातलं मर्म समजायचं कसं हा प्रश्न शिल्लकच राहिला. आणि मग भगवंतांनी अनेक प्रकारची विकर्म सांगितली. मी खूप धावत्या प्रकाराने आणि त्याच्यावर फार निरूपण न करता तुम्हाला ती सांगितली. केवळ निर्देश करायचा होता त्या विकर्मांकडे म्हणून सांगितली, कारण आपला मुख्य विषय तो नव्हता. त्याच्यावरच गुरुवारी प्रश्न आलेला होता की ते प्राणायामांच्या संबंधाचे प्रश्न आहेत. जी प्राणायामांच्या संदर्भातल्या ज्या साधन आहेत त्या तुम्ही सांगितलेल्या कळल्या नाहीत. तुम्हाला जशा कळल्या नाहीत तशा त्या कोणालाच कळत नाहीत नुसत्या वाचून. याच्यावर विश्वास ठेवा. द्रव्य यज्ञ करा, ज्ञान यज्ञ करा, जप यज्ञ करा, तप यज्ञ करा, प्राणायाम परायणा हा अशा प्रकारे साधनेची माहिती दिली तर कोणालाच हे कळत नाही नुसतं वाचून. पण गंमत अशी आहे की अर्जुनाला देखील जिथं ती चर्चा चाललेली आहे त्यालाही कळण्याची कोणतीही शक्यता नव्हती. पण अर्जुनाला भगवंतांनी जो आत्मविषयक उपदेश अगदी सुरुवातीला केला त्या उपदेशापर्यंत जाणं हे कसं जिकिरीचं आहे एवढं तर कळलं. निदान किती अवघड आहे हे तर कळलं. आणि साधना देखील नुसत्या वर्णन केल्यानंतर समजत नाहीत हे समजलं. आपल्यालाही समजलं, अर्जुनालाही समजणं अपेक्षितच आहे. इथं येण्याच्या आधी नामावरची पुस्तकं वाचून तुम्हाला नाम घ्यायला जमलं, ध्यानावरची पुस्तकं वाचून ध्यान करायला तुम्हाला जमलं. अशा करता नाही जमलं की ते जमतच नाही म्हणून जमलं नाही. ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंतांनी त्याकरताच अर्जुनाची एक उत्सुकता अशा परिसीमेला नेली की हे जीवन जगायलाच हवं असं अर्जुनाला वाटलं. आणि त्याच्या पाठोपाठ भगवंतांनी ते जीवन जगण्यासाठी उपयोगी, सर्वात उपयोगी अशी गोष्ट आत्ता प्रथम सांगितली. सर्व भगवद्गीता आत्तापर्यंतची म्हणून तात्विक आहे, त्याला कुठेही भक्तीचं अंग नाही, प्रेम नाही आत्तापर्यंत सांगितलेल्या कुठल्याही निरूपणात. या ठिकाणी प्रथम भक्तीचं अत्यंत गोड असं वळण भगवंतांनी या सगळ्या प्रकरणाला दिलं. अध्याय तर व्यासांनी पाडले, संपादित केले आणि अध्याय निर्माण केले. पण स्वाभाविक चर्चेमध्ये जेव्हा अर्जुनाला भगवंत एक एक करून सांगतायत तेव्हा किती उंच चढण आहे हे समजलं, किती कठीण खडतर मार्ग आहे हे समजलं. आणि आता हा मार्ग जो आहे या मार्गावरून चालण्यासाठी, म्हणजे आत्मविषयक बोध प्राप्त करून घेण्यासाठी, तो प्राप्त झाल्यानंतर जशी कर्म घडतात त्या कर्मांची माहिती होण्यासाठी आणि ती मुरण्यासाठी अंगी स्थितप्रज्ञ लक्षणा अंगात बांधण्यासाठी कर्मयोग नीट आचरण करण्यासाठी म्हणून भगवंतांची दिव्य जन्म आणि दिव्य कर्म ओळखणं हे शिकण्यासाठी आणि साधना शिकण्यासाठी. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, प्रणिपात करणंच आवश्यक आहे असं भगवंत म्हणाले. जे ज्ञानी आणि तत्वदर्शी आहेत त्यांना प्रणिपात केल्याशिवाय याच्यातलं काही कळणार नाही असं भगवंत म्हणाले. हा श्लोक ज्या ठिकाणी नेमका आलेला आहे त्या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये आणि ऐकणाऱ्यामध्ये इतकं अंतर पडत जातं. मी जेव्हा जेव्हा या श्लोकापर्यंत त्याच्या आधीच्या भागापर्यंत निरूपण केली तेव्हा तेव्हा मला श्रोत्यांमधून एका श्रोत्यांनी तरी निदान प्रश्न विचारला की फार कठीण वाटतंय तुम्ही जे सांगताय ते कसं काय व्हायचं. मी आतापर्यंत या एवढ्या भागांवर निदान तीन चार वेळेला तरी अशी विस्तृत निरूपण केली. प्रत्येक वेळेला श्रोत्यांमधल्या कोणी ना कोणीतरी असं विचारलं की हे फार आपलं जीवन आणि हे जे सांगितलेलं आहे त्यात अति अंतर आहे असं वाटतं, हे फार कठीण आहे असं वाटतं. आशा करता की हे कुठेच आपल्या जीवनाशी कोरिलेट करताच येत नाही, म्हणून हे अति अवघड आहे. अशा सांध्यावर भगवंतांनी एक रिलीफ असा दिला की हे जमणं शक्य आहे, हे होणं शक्य आहे, प्रोव्हाइडेड ज्ञानी तत्वदर्शी अशा महापुरुषाला तुम्ही शरण गेलं पाहिजे तर हे होईल. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी म्हणून या ठिकाणी अशी लिहिली की ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संता या भगावे सर्वस्वेसी. हे इथपर्यंत ज्ञान जर आपल्या अनुभवाला यावं असं वाटत असेल तर सर्वस्वानी संतांना भजण्याखेरीज दुसरा कोणताही मार्ग नाही. कारण हे जे ज्ञान आहे या ज्ञानाचं फार लखलखीत वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी देखई परमात्म सुख निधान साधावया योगी जन जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री जे धावतया कर्मांची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेलिया धणी साधनाची. कुठल्याही योनीत जन्म येवो धावतया कर्माची लाणी काही चुकत नाही. मी मध्यंतरी बीबीसीनी प्रकाशित केलेली एक फिल्म पाहत होतो, त्याच्या सीडीज पाहत होतो, तर सहारा वाळवंटातलं शूटिंग त्याच्यात दाखवलेलं होतं की 70 डिग्री जेव्हा टेम्परेचर होतं, 70 ते 75 डिग्री टेम्परेचर होतं तेव्हा त्या शूटिंगमध्ये देखील अशा नुसत्या हवेच्या वेव्स दिसत होत्या. पलीकडे उंट उभा होता अशी सुरुवात होती आणि दिवस उगवला की त्या वाळवंटामध्ये देखील हत्तींचे कळप आहेत, सांबार त्यांचे कळप आहेत, वाघांचे देखील कळप आहेत, उंट भरपूर आहेत. तिथला प्राणी जो आहे कोणीही प्राणी आपल्या भक्ष्याकरता आणि पाण्याकरता रोज त्याला किमान त्यांनी असं सांगितले 60 ते 80 किलोमीटर चालायला लागतं, वणवण करायला लागते, पाणी शोधण्यासाठी चालायला लागतं. पाणी शोधण्यासाठी जे बाहेर पडलेत त्यांना खाण्यासाठी म्हणून असे प्राणी शोधण्यासाठी वाघांनाही चालायला लागतं, पाला मिळवण्यासाठी हत्तींना देखील चालायला लागतं, सर्वांना चालायला लागतं. धावतया कर्मांची लाणी म्हणजे काय असेल, मनुष्य जन्मच नव्हे तर सर्व जन्मांमध्ये धावतया कर्मांची लाणी अशी लगबग लगबग करते आहे. दिवस उगवला की पोटाची चिंता, तसंच दुसऱ्या प्राण्याकडून जे भय आहे त्यापोटी आपल्या स्वतःला वाचवण्याची चिंता, सुरक्षित ठिकाणी निद्रेची विश्रांतीची चिंता आणि आपला वंश टिकावा म्हणून पुनरुत्पादनाची चिंता. काय जीवन आहे आणि माणसाचं जीवन याच्यापेक्षा काय वेगळं आहे. जे धावतया कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी हे सगळ्या धावतया कर्मांचा शेवट ज्ञानामध्ये होतो. जे ज्ञान हे नैष्कर्म्य आत्मबोधाचं निधान खाण म्हणून आहे, जे भुकेलिया धणी साधनाची आणि साधनेची जी भूक आहे ती भूक ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पूर्ण होते, जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, जे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता म्हणून प्रवृत्ती पांगळी होऊन गेली, हे फक्त मनुष्यामध्येच घडतं. त्याला समजतं की प्रवृत्तीनी हे होत नाही, खूप धन कमावल्याने ज्ञान होत नाही, खूप विद्या संपादन केल्याने देखील ज्ञान होत नाही. उपनिषद काय म्हणतात, अज्ञानी हा तमामध्ये वावरत असतो आणि ज्ञानी अंधम तमहा प्रविशंती ये अविद्याम उपासते. अविद्येची उपासना करणारा हा अत्यंत अंध होऊन तमाच्या ठिकाणी अंधाराच्या ठिकाणीच प्रवेश करतो. म्हणजे अविद्येची उपासना करणारा म्हणजे इंद्रियांमुळे सुख मिळेल अशी भावना धरून जन्मभर वावरणारा, धनामुळे मानामुळे सत्तेमुळे संपत्तीमुळे. पण त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटले काय, अत भूय एवते तमहा ये विद्यायाम विद्यायाम रताहा. जे शब्द ब्रह्माची उपासना करतात केवळ ते त्याच्यापेक्षा घोर तमात सापडतात. म्हणून काही शास्त्राचा वगैरे अभ्यास करणारे तर अजून घोर तमात सापडतात. कारण शास्त्राचा अभ्यास केल्यामुळं कसा भ्रम होतो, एक तर आपण ज्ञानी झालो असा भ्रम होतो घोकंपट्टीमुळं. हा भ्रम देखील आपल्याला माहितीये शास्त्री पंडितांमध्ये जो वास करून राहिलेला आहे, या देशांनी पुष्कळ पाहिलेला आहे तो. तसंच एक प्रकारचं ढोंगी आणि दांभिक जीवन निर्माण होतं शास्त्री पंडितांच्या ठिकाणी. म्हणून घोर तमामध्ये ते जातात. कारण आत्मा कसा सडा आहे आणि कसा अवलंबित्व सोडलेलं आहे याचं वर्णन करणाऱ्या ऋचा वाचून म्हणून त्यांना हजारो रुपये मिळतात. मी एका घनपाठी पदवी एका घनपाठी ब्राह्मणाला पदवी मिळालेल्या समारंभात गेलेलो होतो. घनपाठ म्हणजे इतकं सोपं नाहीये, आपल्याला साध्या साध्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. इतकं की माझा मित्र एकदा एका वैद्यांकडे गेला, त्यांनी सांगितलं की हा काढा आहे, हा काढा उकळायचा एक चतुर्थांश आणि मग प्यायचा, त्याच्यानंतर त्याच्याच वेळेला सकाळी या दोन गोळ्या घ्यायच्या, या दुसऱ्या ज्या पुढ्या आहेत या पुढ्या दुपारी घ्यायच्या आणि संध्याकाळी हा दुसरा काढा देखील निम्मा आटवून घ्यायचा आणि या गोळ्या घ्यायच्या. तो म्हणाल तसं नका सांगू, काय असेल ते लिहून द्या मला. ते म्हणले माल तुमचं हेच सगळं दुरुस्त करायचं, एवढं लक्षात नाही राहत. तसं नका सांगू म्हणजे काय, एवढं साधं नाही लक्षात राहत. तुमच्या ठिकाणी फार विस्मरण झालेलं आहे आणि या औषधांनी ते तर पहिलं जाऊ देत म्हटले. आपल्याला काही नाही लक्षात राहत. रस्ता जरी सांगितला आणि बंगल्याचं नाव सांगितलं तरी नंतर आपल्याला काढायला लागतं की कुठं जायचंय काय जायचंय. त्यामुळं घनपाठीबद्दल इतकं सहज बोलणं आणि त्यांची टिंगल करणं हे सोपं नाहीये, असं शक्य नाहीये. ते घोर तमात सापडतात असं म्हटलंय म्हणून केवळ बोलतोय, माफी मागून. फार मोठी विद्या आहे पण घनपाठी ब्राह्मण म्हणून ते खरंच घोषित झाले. बेलबागेत कार्यक्रम, तरुण मुलगा वय 32 असेल, त्या दिवशी त्यांना घनपाठी ते झाले या खातर केवळ जी दक्षिणा मिळाली ती दक्षिणा 10 लाख रुपये होती. 10 लाख रुपये, कारण कोण होणार घनपाठी. अशी आपली सवय की पत्ता लिहून दिला तरी आणि त्याच्या घराजवळ गेल्यावरही दोन दोनदा काढून बघतं, लक्षात राहत नाही. अशा याच्यात घनपाठी म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये. आणि याच्या व्यतिरिक्त त्यांना आलेल्या मंडळींनी मोठ्या कौतुकाने ज्या रकमा दिल्या, कोणी 5 तोळे सोनं दिलं, कोणी काय दिलं, असं सगळं जर म्हटलं तर तिथं बसल्या जागीच 25 लाख रुपये त्यांना मिळाले. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी मोठमोठे यज्ञ होतात आणि घनपाठी ब्राह्मण लागतात त्या ठिकाणी त्यांना किमान 5-5 लाख रुपये दक्षिणा मिळते. आणि असे आपल्या देशामध्ये 2-4 ठिकाणी तरी यज्ञ होतातच की जिथे यांना बोलावणी जातात. का मी पैशाशी याचा संबंध जोडतोय तुमच्या आलं लक्षात, त्या घनपाठाचा उपयोग शेवटी कशाकरता होतोय. विद्या टिकली पाहिजे हे तर खरंच आहे आणि यांच्यामुळेच केवळ टिकून आहे याचं भानही आहे. याला मी कमी लेखत नाहीये आणि कोणीही याला कमी लेखू नये देखील. पण त्यांना ज्यांनी पदवी दिली घनपाठी, ते आठले म्हणून ब्राह्मण होते शास्त्री रत्नागिरीचे, ते राहळकर राम मंदिरात दुसऱ्या दिवशी माझ्या प्रवचनाला आले आणि तिथं मी त्यांना बोलायला सांगितलं. ते स्वतः घनपाठीच आहेत. तर ते असं म्हणाले की स्वरूपानंद पावसमध्ये होते आणि आम्ही रत्नागिरीत होतो, पण आम्ही आमच्या अहंकारात होतो की आम्ही घनपाठी ब्राह्मण आहोत, आम्हाला सगळं शास्त्र माहितीये, पण आज असं समजतं की मला काही शास्त्र समजलेलं नाहीये, मला याची कोणतीही अनुभूती नाहीये. असं म्हणून ते तिथं माझ्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करते झाले. ते म्हणाले की स्वरूपानंदांच्या ठिकाणी जमलं नाही, पण मी इथं तरी ती चूक कबूल करतो. आता याच्यात ते माझ्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करते झाले हा देखील थोडा दोषच येईल तुम्हाला सांगणं, पण मी कशाकरता सांगतो हे तुमच्या लक्षात यावं. ते ज्ञानाला नमस्कार करत होते, त्यांच्या कल्पनेप्रमाणे ज्याच्या ठिकाणी ते वस्ती करून आहे त्या ज्ञानाला नमस्कार करत होते. जेथे प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी गेली, इंद्रिये जेणे इंद्रिये विसरली विषय संगू मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलके पण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिसे जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचा ही सोसू तुटे जेथ न पाहता सहज भेटे आपण पे डोळ्यांनी न पाहता आपण आपल्याला भेटतो तो डोळ्यांचा विषय नाही पण आपली आपल्याला भेट होते आत्मस्वरूपाशी एकरूपता ज्या ठिकाणी प्राप्त होते असं ज्ञान ज्याच्याविषयी तू ऐकतो आहेस आता या श्लोकापर्यंत ते जर व्हायचं असेल तर जे ज्ञानी आणि तत्वदर्शी आहेत त्यांना प्रणिपात करून त्यांना परिप्रश्न विचारून आणि त्यांची सेवा करून अर्थात त्यांना प्रसन्न करून घेऊन मग ते उपदेश ज्ञानाचा करतील आणि तुला ज्ञान होईल. साधनेनी ज्ञान होतं तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांनी केलेल्या उपदेशानंतर केलेल्या साधनेनी ज्ञान होतं त्या ज्ञानाचं अनुसंधान ठेवून साधना करावी लागते म्हणून ज्ञान होतं त्या ज्ञानाचं अनुसंधान त्या उपदेशाचं अनुसंधान ठेवून कर्म करावी लागतात कर्मयोगाच्या न्यायाने तेव्हा कर्माला ओलांडलं जातं म्हणून हे ज्ञान कसं प्राप्त करायचं असं जर तुला वाटत असेल तर हे जे अंतर आहे ही जी दुरी आहे ती जर भरून काढायची असेल तर प्रणिपात केल्याशिवाय पर्याय नाहीये सूक्ष्म विद्या आहे प्रणिपात केल्यामुळं ती विद्या ग्रहण करण्याची क्षमता वाढते म्हणून प्रणिपात करायचा आहे ही विद्या प्राप्त करण्याच्या आड जर काही येत असेल तर आपला देहभाव अहंभाव मन आणि बुद्धी याच्याबद्दल आपली असणारी अस्मिता हीच त्याच्या आड येते ते त्या ज्ञानाचं ग्रहण इंद्रियांमुळं मनामुळं आणि बुद्धीमुळं होऊ शकत नाही प्रणिपात केल्यामुळं ती सैल होतात अहंकार सैल होतो निदान पूर्ण जातो असं नाही पूर्ण जाण्यासाठी खूप अभ्यास करायला लागतो पण प्रणिपात केल्यामुळं ती शक्यता निर्माण होते ग्रहण करण्याची शक्यता निर्माण होते ते जरी सांगत असले तरी ग्रहण करण्याची शक्यता ही एक गोष्ट आहे प्रणिपात केल्यामुळं तो पात्र होतो हे ज्ञान घेण्यासाठी पात्रता त्याच्या ठिकाणी येते अहंकाराशिवाय हे ज्ञान तुमच्या ठिकाणी येऊन राहणार असतं अहंकारानी हे ज्ञान दुरावतं आणि प्रणिपातामध्ये हे सामर्थ्य आहे की प्रणिपातामुळे ही अहंकाराची वृत्ती नाहीशी होते आणि ज्ञानाचा झरा व्हायला सुरुवात होते आता असोच तो निर्माण होतो प्रणिपात ही शरणागत भावना आहे प्रणिपात ही वर दिसणारी क्रिया आहे अत्यंत स्थूल आणि त्याचं सर्वात अंतरंग अंग जर काही असेल न दिसणारं सूक्ष्म तर ती शरणागत भावना आहे जो शरणागत झाला तो त्यांनी केलेला प्रणिपात असा या प्रणिपात शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या ठिकाणी श्रद्धा निर्माण झालेली आहे त्यांनी केलेला प्रणिपात असा या प्रणिपाताचा अर्थ आहे आपण समजतो तसा नमस्कार नव्हे ती तर सुरुवात आहे कधी कधी नमस्कार हेही इतकं कर्मकांड होऊन बसतं जसं आई वडिलांना आपण करतो तो नमस्कार परीक्षेला जायच्या आधी भावना असते भावनेची मी चेष्टा करत नाहीये पण तरी देखील एका वरवरच्या प्रमाणातच ती गोष्ट असते लग्नाच्या वेळेला त्या वधू वरांना सांगतात ना जा आता सगळ्या मोठ्या मंडळींना नमस्कार करून या खूप वरवरची गोष्ट आहे म्हणून ज्ञानी तत्वदर्शी पुरुषाला हा जो नमस्कार आहे ही सुरुवात आहे तो प्रणिपात नाहीये काही काही संप्रदाय इतके चांगलेत की एकमेकांना नमस्कार करतात वारकरी संप्रदाय पण जर कर्मकांड झालं त्याचं तर त्या नमस्काराचं कोणालाच काही नसतं आपले एकमेकांच्या पायावर डोकं ठेवतात उठतात एवढंच होऊ शकतं असं होतं असं म्हणत नाही जर सावध नसेल अंतःकरणापासून तर तो प्रणिपात होत नाही शरणागत जाणं ही शरणागतता ही मुख्य वस्तू आहे प्रणिपात ही वरची अशी वर दिसणारी अशी गोष्ट आहे मी एक खूप सुंदर पुस्तक मध्ये वाचलं त्यांनी असं एक इमॅजिन केलेलं अशी एक कल्पना केलेली होती की जेव्हा काय उत्क्रांतीतून म्हणा किंवा कुठून परग्रहावरून जरी रोपण झालं असं समजलं तरी जेव्हा मनुष्य जात प्रथम या ग्रहावर आली आणि जेव्हा त्यांना भौतिक ही साधनं माहीत नव्हती आणि सुखाची आंतरिक साधनंही माहिती नव्हती तेव्हापासून मनुष्य मात्रांनी आपल्या स्वतःवर सर्वच जीवनाच्या सुधारणांकरता प्रयत्न केले आंतरिक आणि बाह्य आणि हा जो प्रयत्न केला हा प्रयत्न जसं बाहेर ते त्याच्याकरता कर्म करत होते तशा त्यांच्या पेशी प्रशिक्षित होत होत्या असं ते म्हणाले. त्यामुळे आज ज्या अडचणी या जन्मात आल्या त्या पुढच्या जन्मामध्ये टाळण्याचं नैसर्गिक ज्ञान त्याला प्राप्त झालं. जसं औषधं देखील आपण मारतो ढेकणांचं औषध पूर्वी 50 वर्षापूर्वी जे मारत होतो ते आज तितकं चालत नाही. याचं कारण त्या औषधाला कसं तोंड द्यायचं हे त्यांच्या पुढच्या पिढ्यांना समजत गेलं. ही जी उत्क्रांती आहे ही उत्क्रांती मानवाच्या ठिकाणी देखील झाली असं ते म्हणाले. असं असल्यामुळं ज्ञान ग्रहण करण्याची म्हणजे ऋषी मुनींनी किंवा सद्गुरूंनी ज्ञान सांगितल्यानंतर लगेच ते ज्ञान होण्याची शक्यता या पहिल्या मानवाच्या ठिकाणी होती असं ते म्हणाले. की जेव्हा त्याची पाठी कोरी होती काना वचनाची भेटी सरीसीची पै किरीटी वस्तू होऊनी उठी कवणी एकी जो हे तेव्हा शक्य होतं. ही ओवी त्यांनी लिहिलेली नाहीये पण हे तेव्हा शक्य होतं. पण नंतर जशा जशा पिढ्या पुढे जात राहिल्या तसं त्यांना घरांचं महत्व समजलं त्यांना धनाचं महत्व समजलं त्यांना पैशाचं महत्व समजलं भौतिक अंगाने आणि म्हणून या ज्ञानाला अडथळा धन आहे असं सांगितलं तरी ते ऐकायला तयार नाहीयेत. याचं कारण त्यांच्या आत त्यांची जी प्रशिक्षित जे जीन्स आहेत त्या जीन्समध्येच ही गोष्ट अशी गेली आहे की जरी साधू संतांनी सांगितलं की ही गोष्ट अडथळा होणारी आहे तरी देखील तेवढं ते मनावरच घेत नाहीत. याचं कारण जन्मजन्मांचे संस्कार कसे आहेत याच जन्माचा प्रश्न नाहीये. जन्मजन्म त्यांच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान आहे ते विपरीत का असेना आणि योग्य का असेना ते ज्ञान तशा पद्धतीने बळकट होत गेलं. असं असल्यामुळं विविध प्रकारची अस्मिता निर्माण झाली. त्या अस्मितेचं स्वरूप असं की धनवान एक अस्मिता आहे सत्तावान एक अस्मिता आहे स्त्री एक अस्मिता आहे पुरुष एक अस्मिता आहे राष्ट्र एक अस्मिता आहे भाषा एक अस्मिता आहे कुळ एक अस्मिता आहे जात एक अस्मिता आहे. आणि ही अशा इतक्या अस्मिता वाढत गेल्या की अहंकार टाका असं म्हटलं तरी देखील ते इतकं वरवरच्या पातळीवर कळतं कारण याच्यातली प्रत्येक अस्मिता राखूनच हे ऐकलं जातं आणि ज्ञान हे याच्यातल्या प्रत्येक अस्मितेला ओलांडून गेल्याशिवाय होणं शक्य नाही. म्हणून या सर्व गोष्टींचा जो इगो आहे हा इगो खऱ्या प्रणिपाताच्या आड येतो. सांगायचं तात्पर्य असं आहे प्रणिपाताच्या आड जर काही येत असेल तर हा इगो येतो अस्मिता येते. तुम्ही खूप वर्ष साधना करणारे असाल आणि एकदा कधीतरी साधक म्हणून चांगले वर्तन करत असताना देखील तुमच्या अहंकाराला धक्का बसला तर त्यापोटी तुम्ही सगळं सोडायला तयार असता तुम्ही केंद्र सोडायला तयार असता तुम्ही सद्गुरू सोडायला तयार असता वेळ आली की तू कोण मी कोण असं तुम्ही करायला तयार असता. याचं कारण जन्म जन्म पोसत गेलेली ही अस्मिता आहे आणि त्यामुळं केंद्र आणि साधना किंवा सद्गुरू हे खूप तात्कालिक असे संदर्भ असतील. पण कधी कधी या अस्मितेपोटी पती पत्नीला सोडायला तयार होतो. वडील अशा थराला जातात की मुलाचं तोंड पाहायचं नाही असं ठरवतात. काहीही घडू शकतं जगात आणि ही अस्मिता सुखाने जीवन जगू देत नाही. म्हणून प्रणिपाताच्या मागं जर काही असेल तर शरणागती आहे आणि या शरणागती करता जर कोणती गोष्ट आवश्यक असेल तर हे सगळी ही जी पुटं चढलेली आहेत अस्मितेची अहंकाराची ही उतरवणं गरजेचं आहे. तर प्रणिपात करता येईल, नाहीतर प्रणिपात करता येणं फार कठीण आहे. हा सगळा विषय खूप खोल पाहण्यासारखा आहे. हा विषय आपला चालू राहील. पण तुम्हाला ज्ञान का होत नाही असा प्रश्न जर तुम्हाला असेल, तर तुम्हाला तुमचा इगो टाकता येत नाही, शरणागत होता येत नाही, प्रणिपात करता येत नाही, म्हणून ज्ञान ग्रहणाकरता तुम्हाला पात्रताच संपादन करता येत नाही असा निष्कर्ष निघतो, म्हणून तुम्हाला ज्ञान होत नाही. हे सगळं असलं तरी 5-25 वर्ष लागतात, पण या सगळ्या अस्मिता टाकणं गरजेचं आहे. उगाच नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याती कुळ माझे गेले हारपोनी, श्रीरंगावाचोनी अनु नेणे. मी विसरलो माझी जात, माझं कुळ मी विसरलो, टाकून दिलं, पण टाकणं आवश्यक आहे. टाकता येत नाही ही अडचण आहे. विश्वामित्र राजर्षी होते, ब्रह्मर्षी आपल्याला म्हटलं जावं म्हणून तळमळ होत होती. वसिष्ठांपाशी आणि आपल्यापाशी तुलना जर केली तर आपल्यापाशी काहीच कमी नसताना आपल्याला राजर्षी म्हटलं जातं, आणि आपल्याला राजर्षी म्हटलं जावं याकरता म्हणून क्षत्रियाचा एक गुणधर्म असतो. तो गुणधर्म म्हणजे चांगल्यात चांगली जर गोष्ट असेल तर ती आपल्याकडे असावी हा असतो, सत्ता आपल्याकडे असावी हा असतो, गुणधर्म आहे. त्यामुळे खरं तर सुरुवात अशी झाली की त्यांना वसिष्ठांकडची कामधेनू हवी होती, ती हवी असं त्यांना वाटलं. क्षत्रिय होते, ज्ञान झालेलं होतं, पण कामधेनू हवी असं वाटत होतं. कारण इतक्या शिष्यात इतक्या सैन्यासकट आले, खूप मोठ्या सैन्यानी तळ दिला, आणि विश्वामित्र म्हणाले की भोजन करा, तर ते म्हणाले की माझ्याबरोबर तेवढं मोठं सैन्य आहे, सर्वांची सोय होईल म्हणाले. त्यांच्या असं लक्षात आलं की यांच्याकडे जी गाय आहे त्या गायीमुळं हे सर्वांना जेवण देऊ शकतात कामधेनूमुळं. ऋषीला आणि साध्या ब्राह्मणाला गाय अशा प्रकारची गाय काय करायची, माझ्या राज्यात तुम्ही राहताय, मी तुमची हवी ती व्यवस्था करतो, मला ती गाय द्या म्हणाले. ते म्हणाले की मी ही गाय मिळवलेली नाहीये, तिला जर यायचं असेल तर येईल, तुम्ही बघा तिला, घेऊन जा. त्या गायीनी मोठं सैन्य निर्माण केलं आणि विश्वामित्राच्या सैन्याचा पराभव केला. जायचं नव्हतं तिला आणि अहंकार दुखावला गेला. विश्वामित्रांची सगळी साधना अहंकार दुखावली गेल्यामुळे झाली. अहंकार दुखावली गेल्यामुळे ते मोठे ऋषी झाले. गायत्री मंत्र निर्माण केला, प्रतिसृष्टी निर्माण केली आणि म्हणायला लागले की मी आता ब्रह्मर्षी असायला हवं. शेवटी स्पर्धा होतीच आणि हे ब्रह्मर्षी पद देखील विश्वामित्रांनी मला द्यावं असं म्हणत होते. मला ते म्हटले पाहिजे आणि त्याकरता साधी गोष्ट नाही, विश्वामित्रांनी राज्याचा त्याग केला. क्षत्रियाचा हा एक मोठा गुण आहे की तो त्याग देखील हवा तेवढा करू शकतो, ब्राह्मणही नाही करू शकणार. इतर वर्णांची तर बाबच सोडा, पण राज्य सोडलं, झोपडी बांधून राहिले, फार मोठी साधना केली आणि एवढी साधना करून देखील वसिष्ठ म्हणत नव्हते ही अडचण आहे की ब्रह्मर्षी आहे. त्यांनी वसिष्ठांचे 100 मुलगे मारले, त्यामुळे रागावून वसिष्ठांनाच मारण्यासाठी म्हणून आले. त्यावेळेला वसिष्ठ आणि अरुंधती यांचा एकांतात चाललेला संवाद ऐकला. अरुंधती असं म्हणत होती की अहो खरंच ते मोठे आहेत, तुम्ही मिळवलं ते सगळं त्यांनी मिळवलेलं आहे, खरंच फार मोठे तपस्वी आहेत, तुम्ही त्यांना ब्रह्मर्षी म्हणायला हवं असं अरुंधती वसिष्ठांना म्हणत होती. आणि वसिष्ठांना मारण्याच्या उद्देशाने आलेले विश्वामित्र लपून ऐकत होते, लपून मारायला आले. तेव्हा विश्वामित्र असं म्हणत होते, तेव्हा वसिष्ठ असं म्हणत होते अरुंधतीला की खरंच तो मोठा ज्ञानी आहे. जसं या पौर्णिमेचं टिपूर चांदणं पडलेलं आहे, तसं विश्वामित्रांचं ज्ञान हे मोठा आल्हाददायक, शांत आणि पवित्र असंच आहे. फक्त या ज्ञानाला अडथळा होणारी एक गोष्ट त्यांच्या ठिकाणी शिल्लक आहे, ती गोष्ट म्हणजे आपल्या या ज्ञानाला हे सर्वोच्च आहे असं समजून विश्वामित्रांनी रिकग्निशन द्यावं. ही अस्मिता मात्र त्याच्या ठिकाणी अजून शिल्लक आहे. तो स्पर्धा करतो, तो स्पर्धक आहे आणि त्याची ही स्पर्धा एवढ्या मोठ्या साधनेनंतर देखील टिकून राहिलेली आहे. असं असल्यामुळे त्याची सगळी साधना वाया जाते असं मला वाटतंय. तो ब्रह्मर्षी आहे
पण मला ब्रह्मर्षी म्हटलं जावं या भावनेमुळे सगळं मार खातंय. हा शब्द अडथळा ठरतोय, ही भावना अडथळा ठरतीये, ही अस्मिता अडथळा ठरतीये. आणि विश्वामित्रांच्या डोक्यात लख प्रकाश पडला की या ज्ञानाकरता, या ज्ञानाच्या अंतिम स्थिती करता मला ज्ञान झालं आणि मला मोठं म्हणावं ही गोष्ट देखील चालत नाही. असं विश्वामित्रांना असं लख प्रकाश पडल्यासारखं झालं आणि त्यांनी येऊन पाय धरले. या पाय धरण्याला प्रणिपात म्हणतात. प्रणिपात जर कशाला म्हणत असतील तर ही शेवटची अस्मिता, त्याचा त्याग विश्वामित्रांकडून घडला. आणि त्यांना उठवताना वशिष्ठ म्हणाले की उठा ब्रह्मर्षी, संपलं. ही अस्मिता गेली की प्रणिपात शक्य आहे, शेवटच्या पातळीवर देखील राहते. तर तुमच्या आमच्या ठिकाणी राहणारच, ज्याला दोन मुली आहेत आणि ज्याला दोन मुलगे आहेत. समाजात भावना आहे म्हणून सांगतो, मुली आणि मुलगा याच्यामध्ये भेद करू नये. तरी देखील समाजात अशा प्रकारचा समज असल्यामुळं केवळ ज्या मित्राला वाटतं मला दोन मुलगे आहेत तो मनातल्या मनात दुसऱ्याला हसतो. अस्मिता आपल्या स्वतःला मुलगे आहेत म्हणून अस्मिता खूप सूक्ष्म पातळीवरून काम करते. आणि या अस्मितेमुळे परमार्थ कठीण होऊन गेलेला आहे. प्रणिपाताच्या माग जी शरणागती आहे ती शरणागती, प्रणिपात हा एकदम बाह्य असा दिसणारा असा भाग आहे. पण ही जर शरणागती असेल तर प्रणिपातानंतर सद्गुरू ज्ञानाचा उपदेश करतात असं भगवंत म्हणतात. किंवा प्रणिपाताच्या वेळेलाच तो ज्ञानाला पात्र होतो. सद्गुरूंचं ज्ञान तो ग्रहण करतो, सद्गुरूंचा उपदेश तो ग्रहण करतो आणि आतून असलेलं ज्ञानच मग प्रगट होतं. आपल्याशी खूप जवळचा संबंध असणार आहे असा हा श्लोक आहे. आपल्या साधनेशी संबंधित असा हा श्लोक आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ही सगळी पदं आपण पाहूया. याचा आपल्या जीवनाला उपयोग आहे, याचं कारण याच्यातूनच ज्ञानाचा रस्ता जातो. म्हणून मला वाटतं की विनोबा भले तात्विक अंगाने म्हणत असोत की कर्मणी अकर्मय पश्येत अकर्मणीच कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स्वयुक्त कृत्स्न कर्मकृत, हा जो श्लोक आहे या श्लोकाला याच अध्यायात मागच्या प्रवचनाच्या वेळेला मी सांगितलं की हा श्लोक विनोबा म्हणत असत की किल्लीचा श्लोक आहे गीतेचा, तरी तात्विकच आहे. हा जो किल्लीचा श्लोक आहे या श्लोकाची किल्ली मात्र या श्लोकामध्ये दडलेली आहे. एकदम असा तो किल्लीचा श्लोक वगैरे नाही हातात येणार. त्यांना त्यांच्या अत्यंत शुद्ध अशा प्रज्ञेमुळे ज्ञानाचा प्रकाश पडलाच. काही सत्पुरुष भेटले, शास्त्राचा अभ्यास झाला आणि स्वयंसिद्ध ज्ञान प्रगट झालं. त्यामुळं या श्लोकाला ते किल्लीचा श्लोक म्हणाले नाही, त्याच्याऐवजी त्या श्लोकाला म्हणाले. तो निश्चितच आहे किल्लीचा श्लोक, तरी देखील त्या श्लोकाची किल्ली देखील या श्लोकामध्ये दडलेली आहे असं वाटतं. कारण या श्लोकाशिवाय काहीच होणार नाही. आपण यथावकाश हा श्लोक पाहत राहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओ शांति शांति शांति. हरि 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 हरि. स्वामी जी स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय.
सब संतन की जय 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 रवि संत।